मी भाषाविद आहे याचा अर्थ मी भाषेबद्दल मला जिज्ञासा आहे, भाषेबद्दल बोलतो आणि त्याच्याबद्दल तो भाषाविज्ञान विषय आहे त्याच्यामध्ये मी शिरलो. या भाषाविज्ञान विषयामध्ये तीन कार्य होतात. एक म्हणजे भाषेचं विशिष्ट स्वरूप कसं आहे, भाषेमधला संदेश एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे कोणकोणत्या पायऱ्यांनी पोचतो. पहिल्यांदा शब्द पोचतो आणि नंतर शब्दरूपांच्या मार्फत अर्थरूपांकडे पोचतो आणि अर्थरूपांच्या मार्फत अर्थाकडे पोचतो. म्हणजे भाषेचे एक तीन स्तर झाले आणि या तिन्ही स्तरांचं विश्लेषण करणं हे एक विश्लेषक भाषा विज्ञान या क्षेत्राचं महत्त्वाचं काम आहे. दुसरं उपक्षेत्र ऐतिहासिक भाषा विज्ञान. म्हणजे काय की दोन भाषांमध्ये निर्णाळे ऐतिहासिक संबंध असतात. उदाहरणार्थ आपण म्हणतो की संस्कृत ही मराठीची आजी आहे आणि प्राकृत ही आई आहे, किंवा या निर्णयाच्या बोली आहेत त्या मराठीच्या मुली आहेत की काय वगैरे. हा एक संबंध झाला. त्यातून भाषा खुलं ही कल्पना आली. दुसरा एक संबंध जो आहे तो एका भाषेच्या दुसऱ्या भाषेत काहीतरी ये जा चालू असते. उदाहरणार्थ मराठीतून इंग्रजीत शब्द येतात, इंग्रजीतून मराठीत शब्द येतात आणि अशी जी देवाणघेवाण चालू असते त्यांचा एक परिणाम होत असतो, जे तो भाषा संपर्क ऐतिहासिक इतिहासाला एक वळण मिळतं. आणि तिसरं म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये अनेक भाषा वर्षानुवर्ष असल्या. उदाहरणार्थ भारतामध्ये निर्णया भाषा कुलातल्या भाषा आहेत पण त्यांचे एकमेकावर परिणाम झालेले आहेत, त्यांचाही अभ्यास येतो. पण एवढ्यानी भाषा विज्ञान पुरं होत नाही. दोन भाषांमध्ये काही अनपेक्षित साम्य किंवा भेद सापडतात. उदाहरणार्थ मराठी आणखी जपानी या दोन्ही भाषेत एक साम्य आहे, त्या करता कर्म क्रियापद या ह्याने चालतात. उलट काश्मीरी आणि इंग्रजी या दोन भाषेत एक साम्य आहे, ते त्या मात्र करता क्रियापद आणि कर्म या मार्गाने चालतात. पण अर्थात एक कबूल करायला पाहिजे की कुठलाही क्रम असो या सगळ्या भाषांमधून कर्ता कर्म क्रियापद या तीन गोष्टी आढळतात. म्हणजे एक जगभरचे साम्य आणि दुसरी विशिष्ट भाषामधली साम्य, हे जे भेदाभेद आहेत तोही एक भाषा विज्ञानाचा विषय आहे आणि यातून भाषा विज्ञान उभं राहत.